आकाशवाणी विजयालक्ष्मी चाडी आपल्याला बातम्या देत आहे. लोकसभेच्या 6व्या टप्प्यासाठी 58 मतदारसंघात शांततेत मतदान. 61.76% मतदानाचा प्राथमिक अंदाज. पुण्यात खेलो इंडिया वसतिगृह आणि मुलींच्या क्रीडा तुकडीचं लष्कर प्रमुखांच्या हस्ते काल उद्घाटन. राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत 27 लोकांचा मृत्यू, 9 लहान यांचा समावेश. अमेरिकेचे राजदूत गारसेटी यांची इस्रोला भेट, अंतराळ सहकार्याबाबत चर्चा. कान चित्रपट महोत्सवात ऑल दी इमॅजिन इज लाईट चित्रपटाला ग्रामपी पुरस्कार. आणि रेमल चक्रीवादळाची तीव्रता वाढणार, आज मध्यरात्री बांगलादेशच्या पश्चिम किनाऱ्यावरून पुढे सरकण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. लोकसभेच्या 6व्या टप्प्यासाठी काल रात्री 11:30 हाती आलेल्या आकडेवारीनुसार 61.76% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. 58 लोकसभा मतदारसंघांसाठी 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये शांततेत मतदान पार पडलं. या टप्प्यात बिहार लोकसभेच्या 8 जागांसाठी, हरियाणातल्या सर्व 10, झारखंडमधील 4, दिल्लीतल्या सर्व 7, ओडिशातल्या 6, उत्तर प्रदेशातल्या 14, पश्चिम बंगालमधील 8 जागा आणि जम्मू आणि काश्मीरमधील 1 जागेसाठी मतदान झालं. जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग राजौरी मतदारसंघात सर्वाधिक 54% मतदानाची नोंद झाली, जे गेल्या 35 वर्षातलं सर्वोच्च मतदान आहे. बिहारमध्ये 55%, हरियाणात 62%, झारखंडमध्ये 64%, दिल्लीत 58% मतदान झाल्याचा अंदाज आहे. ओडिशामध्ये 71%, तर उत्तर प्रदेशात 54% आणि पश्चिम बंगालमध्ये 80% मतदान झालं. या टप्प्यात 889 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. त्यात ज्येष्ठ भाजप नेते धर्मेंद्र प्रधान, मनेका गांधी, मनोहरलाल खट्टर आणि मनोज तिवारी आणि काँग्रेस नेते दीपेंदर सिंग हुडा, कुमारी सैलजा, राज बब्बर आणि कन्हैया कुमार, तर समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांचा समावेश आहे. या लोकसभा जागांसमवेत ओडिशातल्या विधानसभेच्या 3र्या टप्प्यात 42 जागांसाठी मतदान पार पडलं. या टप्प्यात 70% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तीव्र उन्हाळ्यातही देशात नागरिक मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडल्याचं चित्र काल पाहायला मिळालं. 6व्या टप्प्याअखेर देशातल्या 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 486 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पूर्ण झाल्याचं आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. तर अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या 105 विधानसभा जागांसाठी मतदान झालं. लोकसभेच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीच्या प्रचाराची रंगत वाढली आहे. येत्या 1 जूनला 57 लोकसभा मतदारसंघांसाठी शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे, तर 4 जूनला मतमोजणी होणार आहे. निवडणूक हा लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव असून ती भावी पिढीच्या मनात लोकशाहीची मूल्य रुजवण्याची संधीही असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल डीडी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलं. प्रत्येक पक्षानं आपल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला पाहिजे असंही ते म्हणाले. लोकसभा निवडणूक म्हणजे लोकांना भेटण्याची संधी देणारी मोहीम असं मी समजतो, असं सांगून कोणत्याही प्रकारच्या समीक्षेकडे गांभीर्यानं पाहत असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं. पुण्यातल्या लष्करी क्रीडा संस्था आणि मुलींच्या क्रीडा तुकडीचं आणि खेलो इंडिया वसतिगृहाचं उद्घाटन काल लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान आणि भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्ष अंजू बॉबी जॉर्ज उपस्थित होते. युवा लष्करी क्रीडा संस्थेमध्ये समाविष्ट या उपक्रमाला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून निधी सहाय्य देण्यात आलं आहे. खेलो इंडियाच्या खेळाडूंची राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरची कामगिरी उंचावण्याच्या दृष्टीनं जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश यामागे आहे. याला पूरक म्हणून मुलींची लष्करी क्रीडा तुकडी स्थापन करण्यात आली आहे. ही तुकडी मुष्टीयुद्ध, भारोत्तोलन, तिरंदाजी आणि अॅथलेटिक्स या प्रमुख क्रीडा प्रकारांसाठी आणि भारतीय महिलांच्या क्रीडा प्रतिभेच्या संगोपनासाठी समर्पित असेल. या तुकडीसाठी 1000 अधिक तरुण मुलींनी राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा चाचण्यांमध्ये सहभाग घेतला, त्यातून 24 उत्कृष्ट खेळाडू मुलींची निवड करण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गुजरातमध्ये राजकोट शहरातल्या नाना मावा रस्त्यावरील टीआरपी गेम झोनमध्ये काल संध्याकाळी लागलेल्या आगीत 27 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यात 9 मुलांचा समावेश आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गेमिंग झोनमध्ये पालक मुलांची गर्दी होती. आगीनंतर 5 किलोमीटर लांबवर धुराचे लोट पाहायला मिळाले. अग्निशामक दलाच्या पथकानं घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. राजकोटमधले सर्व गेम झोन बंद करण्याचे आदेश दिल्याचं राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितलं. तसंच सर्व गेमिंग झोनचे ऑडिट करण्यात येईल असंही भार्गव यांनी सांगितलं. दरम्यान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांकडून घटनेची माहिती घेतली असून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकेचे भारतातले राजदूत एरिक गारसेटी यांनी काल बंगळुरू इथलं भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोला भेट दिली. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांची भेट घेऊन नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार मोहिमेसह दोन देशांच्या अवकाश सहकार्याविषयी चर्चा केली. बंगळुरू भेटीत गारसेटी यांनी औद्योगिक नेतृत्व आणि अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इंडिया यांच्या सदस्यांशी चर्चा केली. या दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक सुरक्षा आणि तंत्रज्ञान सहकार्याचा विस्तार करणारी महत्वपूर्ण यंत्रणा म्हणून भारत अमेरिका प्रमुख आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या पुढाकारावर लक्ष केंद्रित केलं होतं. त्याशिवाय गासेटी यांनी संयुक्त अवकाश मोहिमा, उपग्रह प्रक्षेपण आणि अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अमेरिका भारत व्यावसायिक अवकाश सहकार्य मेळाव्यात अमेरिकेतल्या उद्योग आणि भारतीय स्टार्टअपच्या संधी यावर बीजभाषण दिलं. गारसेट्टी यांच्या बंगळुरू भेटीतून व्यावसायिक अवकाश संशोधनातलं वाढतं सहकार्य आणि धोरणात्मक भागीदारी रचण्यासाठी तसंच सामाजिक प्रगतीसाठी तंत्रज्ञान आणि नाविन्यतेचा लाभ घेण्यासाठी अमेरिका आणि भारताच्या सामायिक वचनबद्धतेला अधोरेखित केलं. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि प्रसार भारती एकत्रितपणे त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम डीडी भारतीवर दर रविवारी प्रदर्शित करणार आहेत. या महत्वपूर्ण उपक्रमाद्वारे एक सरकारी संस्था आपलं कार्य व्यावसायिकरित्या लोकांसमोर सादर करेल. या साप्ताहिक सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे भारताच्या समृद्ध संस्कृतीचे विविध आयाम प्रदर्शित करण्याचा उद्देश असल्याचं आयजीएनसीएचे सदस्य सचिव डॉ सच्चिदानंद जोशी यांनी सांगितलं. भारताची सांस्कृतिक समृद्धता आणि विविधता अतुलनीय असून ती ऊर्जित ठेवण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा साप्ताहिक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. गेल्या 35 वर्षांपासून आयजीएनसीए ही संस्था कला क्षेत्रात कार्यरत असून संसदेची नवीन इमारत तसंच जीव्ही शिखर परिषदेत नटराजाच्या पुतळ्याचं बांधकाम, सेंगोलच्या ऐतिहासिकतेचं मूल्यमापन असं महत्वपूर्ण योगदान या संस्थेनं दिलं आहे. ही संस्था सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत आहे. चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन इज लाईट या चित्रपटाला कान चित्रपट महोत्सवात ग्रामप्री पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या निर्मात्या ठरल्या आहेत. या सोहळ्यातील हा दुसरा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. मानाचा पाम डोर पुरस्कार अमेरिकी दिग्दर्शक सीन बेकर यांच्या अनोरा चित्रपटाला मिळाला. गेल्या 30 वर्षात या सोहळ्याच्या मुख्य स्पर्धेत दाखवण्यात आलेला पायल कपाडिया यांचा चित्रपट दोन बाबतीत महत्वाचा ठरला. गेल्या 30 वर्षातील तो पहिला भारतीय चित्रपट आहे तर भारतीय महिला दिग्दर्शकाचा पहिला चित्रपट आहे. ऑल वी इमॅजिन इज लाईटची निर्मिती भारत फ्रान्सनं केली असून त्यात प्रभा नावाच्या परिचारिकेची कथा सांगितली आहे. तिला सोडून गेलेल्या पतीकडून तिला अनपेक्षित भेटवस्तू मिळाल्यानंतर तिचं जीवन विस्कळीत होतं अशी त्याची मध्यवर्ती कथा आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरावरील रेमल चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या समुद्री बेटांच्या दक्षिण पूर्वेस 290 किलोमीटरवर आणि पश्चिम बंगालच्या पूर्वेला 320 किलोमीटरवर आहे. येत्या 6 तासात त्याचं तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल आणि बांगलादेश तसंच पश्चिम बंगालच्या किनारी प्रदेशात आज मध्यरात्री ते पुढे सरकेल. एफआयएचओ प्रो हॉकी लीगमध्ये काल बेल्जियममधील अँटवर्पमध्ये भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघांना यजमान बेल्जियम विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. निर्धारित वेळ 2-2 अशा बरोबरीनंतर पुरुष संघाला शूटआउटमध्ये 1-3 पराभव पत्करावा लागला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभेच्या 6व्या टप्प्यासाठी 58 मतदारसंघात शांततेत मतदान. 61.76% मतदानाचा प्राथमिक अंदाज. पुण्यात खेलो इंडिया वसतिगृह आणि मुलींच्या क्रीडा तुकडीचं लष्कर प्रमुखांच्या हस्ते उद्घाटन. राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत 27 लोकांचा मृत्यू, 9 लहान यांचा समावेश. अमेरिकेचे राजदूत गारसेटी यांची इस्रोला भेट, अंतराळ सहकार्याबाबत चर्चा. कान चित्रपट महोत्सवात ऑल वी इमॅजिन इज लाईफ चित्रपटाला ग्रामप्री पुरस्कार आणि रेमल चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आज मध्यरात्री बांगलादेशच्या पश्चिम किनाऱ्यावरून पुढे सरकण्याचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.